वामन पंडित कृत समश्लोकी भगवत गीता अध्याय सातवा। वामन योगयात हि सर्वात जो भजे भक्ति ने मला तो थोर षष्टाध्यायांति भगवान बोलिला स्वये। योगी हो निया कैसा भक्त हैं अर्जुना प्रति सांगतो सप्तमाध्यायी प्रसंगे ध्यान ज्ञान भक्ति श्रीमद् यदुनंदनाय नमः। सप्रेम मन मद्रूपी योगाभ्यासी मदाश्रित सर्वत्वें जानसी माते जसे ते स्पष्ट आयिक। विज्ञाने सुत्युते ज्ञान हे मी निशेष सांगतो जे जाणो निपुना येते जाणणे ते उरेचना। मनुष्यांच्या सहस्रात मोक्षयत्नी नर क्वचित यत्ने हि सिद्ध जे द्यात जाणे तत्व असा क्वचित। पंचभूते बुद्धिमान अहंकार हि आठवा माझी प्रकृति हे ऐसी अष्टधा भेद पावली। अपराकार्य रूपा हे मूल प्रकृति ते परा चिदंशे जीव जे झाली जाणजे ते जिणे जग। ईपासु निचही भूते मूल चिच्छक्ति जाणही उत्पत्ति प्रलय स्थान सर्वांचा जाणमी तसा। धनंजया नसे काही मजहो निपलीकडे ओविले मज सन्मध्येही विश्वसूत्री जसे मणी। जणी विभूती रसमी चंद्र सूर्यात मी प्रभा वेदी प्रणवमी शब्द नभी पौरुष मी नरी। पृथ्वीत मी पुण्यगंध तेजते मी हुताशनी जीवन प्राणिमात्रात तप मी तापसा मधे। भूते मिथ्यांभूमि सूर्य असे तद्बीज नित्यमी बुद्धिमंतांतमी बुद्धि तेज तेजस्वियातमी। बलवंतात बलमी कामराग विवर्जित न धर्मासी जो विरुद्ध काम ही तो विभूतिमी। आता सत्वादिजे भाव ते मिथ्या सर्पदोरमी की मी रज्जुनस्था सर्पी मज रज्जुत सर्पतो। या ती गुणांशिया भावे मोहिले विश्व हे मज नेणे जो मी आत्मरज्जु गुण सर्पा पलीकडे। मी देव माझी त्रिगुणा हे माया तरवे नजे मातेचि जे भजति ते माये ते तरतातिया। माते न भजति पापी मूढ जे पुरुषाधम जे भ्रष्ट बुद्धि माये ने पावले दैत्य भाव जे। भजति सुकृति माते अर्जुना तेच चतुर्विध आरोग्य काम जिज्ञासु अर्थार्थी आणि आत्मवित। ज्ञानी त्यात सदा युक्त एकत्वी भक्ति थोरतो त्यास मी प्रिय की स्वात्मा तो ही आत्मा मज प्रिय। तेही थोर परिज्ञानी मी मदात्माचि मानितो माते स्वसद्गति तेची भजतो युक्त चित्तजो। बहु जन्माचया अंती ज्ञानी माते भजे असा की वासदेव हे सर्व तो थोर अति दुर्लभ। ज्या ज्या कामी ज्ञान नेले त्या त्या कामी सुरांतरा त्या त्या नेमेची भजती वश्यस्व प्रकृती जे। जो जो जी जी तनो भक्त श्रद्धेने म्हणतो भजो त्या त्यास अचळ श्रद्धा त्या त्या रूपीच देतसे। त्या श्रद्धेने त्यास पूजी त्यात जो अन्य सेवक त्या पासून ही जे पावे कामते म्याच निर्मिले। अंतवंत फळे त्यांची अल्पबुद्धी सहोती जी मेल्या ते पावती त्या ते मद्भक्त ही मजप्रती व्यक्त मी मानितो ऐसे अव्यक्ता मूढ मानती नेणता परवस्तुते जे अच्युक्तम अव्यय जाकलो योग मायेने सर्वां प्रकट मीनसे माते नेणे मूढलोक जो अनादि अनंत मी जी गेली त्यास मी जाणे होती त्यास ही अर्जुना भूते होणार ही जाणे माते कोणीच नेणती प्रियेच्छा अप्रिय द्वेषे द्वंद्वमोहे करुनिया सर्वभूते सृष्टिकाळी मोहपूर्वी लपावती ज्यांच्या अंतरिची गेली पापपुण्ये क्रियाबळे माते भजति ते द्वंद्व मोहत्यागे दृढव्रत नाशावया जरा मृत्यु यत्न्यजांसे मदाश्रये ते ब्रह्म जानति कीते सर्व अध्यात्मकर्म ही अधिभूता अधियज्ञा सहजो अधिदैवमी त्या माते जानति प्राण प्रयाणी तेच जानति वामन इति टीका समश्लोकी अध्याया सप्तमावरी श्री पार्थ सारथी कर्ता जो वामन मनोरथी।